ere aache patke che shamare la mara dal ki maaje ਕਰਸ਼ਣ ਜੀ ਜਲ ਜਮਨਾ ਕੈ ਮਾਜੀ ਗਵਾਲ ਬਾਲ ਸਭ ਸ਼ਕਾ ਸਾਥ ਲੈ ਗਿਆ ਤੋ ਖੇਲ ਬਾਤਾਂ ਹਰ ਖੇਲਤ ਖੇਲਤ ਗੇਂਦ ਗਈ ਰੇ ਜਲ ਜਮਨਾ ਕੈ ਮਾਏ ਤੋ ਆਛੀ ਰੇ ਪਟ ਗੇ ਜੇ ਸਾਵਰ ਰਾ ਮਾਰਾ ਸਕਾਸ਼ ਬਲਾ ਗਿਆ ਜਗੜਨੇ ਕਿਉਂ ਮਾਖੀ ਗੇਂਦ ਗਿਰਾਈ ਤੋ ਕਹੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜੇ ਲਿਆਵੋ ਨਹੀਂ ਤੋ ਕਰਾਂ ਲੜਾਈ ਇਤਨੀ ਬਾਤ ਸੁਣਤ ਹੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕੂਦ ਪੜਿਓ ਜਲ ਮਾਈ ਤੋ ਬਸ ਨਾਗ ਨਾਗਨੀ ਖੜੋ ਹੋ ਗਏ ਮਾ ਜਾਏ ਤੋ ਆਚਿਰ ਸੁਨਤ ਹੀ ਕਰਸ਼ਣ ਕੂਦ ਪੜਿਓ ਜਲ ਮਾਈ ਤੋ ਬਸ ਨਾਗ ਨਾਗਨੀ ਖੜਿਓ ਭੋਗ ਮਾ ਜਾਈ ਦੇਖ ਸੁਰਤ ਨਾਗਿਨ ਮੋਹਨ ਕੀ ਐਸੇ ਬਚਨ ਸੁਣਾਈ ਤੋ ਕੈਸੇ ਆਇਆ ਬਾਲਕ ਅਰੇ ਕਿਆ ਤੁਮ ਆਪਤ ਆਈ ਰੇ ਆਚੇ ਦੇਖ ਸੁਰਤ ਨਾਗਿਨ ਮੋਹਨ ਕੀ ਐਸੇ ਬਚਨ ਸੁਣਾਈ ਤੋ ਕੈਸੇ ਆਇਆ ਬਾਲਕ ਕਿਆ ਤੁਮ ਆਪਤ ਆਈ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਚੰਦ੍ਰ ਬੋਲੇ ਨਾਗਿਨ ਚੇ ਗੇਂਦ ਮੇਰੀ ਆਈ ਤੋ ਸੋ ਲੈਣੇ ਕੋ ਆਇਆ ਕੋਈ ਆਪਤ ਨ ਆਏ ਰੇ ਆਚੇ ਨਹੀਂ ਆਈ कौन देश से आया बालक, नाम तो तुम्हारा काई, तो किस राजा के पुत्र कौन है तेरी माई।
माई
गढ़ गोकुल से आया नागनी, नाम है कृष्ण कन्हैया, तो नंद मर का कंवर जशोदा है मेरी मैयर राखी रे से आया बालक, नाम तो तुम्हारा काई, तो किस राजा के पुत्र कौन है तेरी माई।
माई
गढ़ गोकुल से आया नागनी, नाम है कृष्ण कन्हैया, तो नंद मर का कमर जशोदा है मेरी मैया। अरे ये ले बालक हार तो गले का, ले अपने घर जाई, तो अगर नाग जा क्या वेगा, तो तुमको छोड़ नहीं रे थारा रे नाग ने हार तो गले काले अपने घर जाई, तो अगर नाग जा गया वेगा, तो तुमको छोड़े नाई। अरे ना चाहिए मुझे हार तो गले का, क्यों रे बात बनाई, तो जल्दी जगाओ तेरे नाग को, वो मेरी गेंद चुराए रे आ। मुझे हार रे गले का, क्यों रे बात बनाई, तो जल्दी जगाओ तेरे नाग को, बोई मेरी गेंद चुराई। इतनी बात सुनत ही नागिन पति से यूं बतलाई, कहे पति से उठो बाल अट छोड़े नाई। अरे जाग्यो नाग बरी नंद राम, बरियो रोष के माई, तो मुकुट के ऊपर झपट मारी, कृष्ण काला तो पड़गा माए रे थारा रे नाग ने ಬರಿ ನಂದರಾಮ ಬರ್ಯೋ ರೋಷಕ ಮಾಯಿ ತೋ ಮುಕಟಕ ಊಪರದ ಪಟ ತೋ ಮಾರಿ ಕೃಷ್ಣ ಕಾಲ ತೋ ಪಡಗಾ ವಾಯಿ ಜಬಶು ಕಾಲ ಪಡ್ಯಾ ಕೃಷ್ಣ ಜೀ ಬದಶಾಶತರ ಗಾಯಿ ತೋ ಶೇಷ ಪಣೋ ಪ ಚಡಕೆ ಕರ್ಷಣ ಬಂಶಿ ಮಧುರ ಬಜಾಯಿ ತಿನ ಲೋಕ ಕೋ ಭಾರ ಶೀಷ ಪರ ದಿಯೋ ಚಡಾಯ ತೋ ಥಾರಾ ತೋ ನಾಗನ ನಂದರಾಮ ಬರ್ಯೋ ರೋಷಕ ಮಾಯಿ ತೋ ಮುಕಟಕ ಓಪರ ಜಪಟ ಮಾರಿ ಕೃಷ್ಣ ಕಾಲ ಪಡಗಾ ವಾಯಿ ಜಬಶು ಕಾಲ ಪಡ್ಯಾ ಕೃಷ್ಣ ಜೀ ಬದಶಾಶ ತರ ಗಾಯಿ ತೋ ಶೇಷ ಪಣೋ ಪ ಚಡಕೆ ಕರ್ಷಣ ಬಂಶಿ ಮಧುರ ಬಜಾಯಿ ತೀನ ಲೋಕ ಕೋ ಭಾರ ಶೀಷ ಪರ ದಿಯೋರ ಚಡಾಯಿ ಕಾಲಿ ತರ ತರ ಲಗಿ ಕಾಂಪನೆ ಯಾ ಕೈ ಆಫತ ಆಯಿ ಓರ ವಿಷ ಓರ ಬಲ ಕೋ ಭೂಲ ಗಯೋರ ಗಿರ್ಯೋ ಚರಣ ಕ ಮಾಯಿ ಬಾರಂಬಾರ ಕರಿಯಶ ತೂತಿ ನಾಗ ನಾಗನ ವಿವಾಯಿ ಹರಿ ರಾಮ ಸೋಳಂಗಿ ಲೀಲಾ ಕಥಾ ಕೋಯ ಗಾಯಿ ರೇ ಥರ ನಾಗನ